आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदेनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला सुरुवात. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.5 लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद. या वर्षात 200 वंदे भारत आणि 100 अमृत भारत गाड्या सुरू होणार. 40% कमी दिव्यांगत्व असलेल्यांनाही लेखनिक सुविधा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत संपली, बुधवारी मतदान. आणि 15 सुवर्णपदकांसह सर्वाधिक 61 पदक मिळवलेला महाराष्ट्र राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पदक तालिकेत 3रा स्थानी. संसदेत आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला सुरुवात झाली. लोकसभेत चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार रामवीर सिंह बुधौरी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलेल्या कामांची आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी दिल्ली आणि परिसरातल्या रस्त्यांची स्थिती, वायू प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतूक सुविधांमधल्या समस्यांचा मुद्दाही उपस्थित केला. देशात बेरोजगारीचा प्रश्न अद्यापही कायम असून सरकारला तो सोडवण्यात अपयश आल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केली. सकल राष्ट्रीय उत्पादन 15.3% वरून 12.6% घसरलं असून हे गेल्या 60 वर्षातलं सर्वात कमी उत्पादन आहे, असंही गांधी यावेळी म्हणाले. मेक इन इंडिया ही चांगली कल्पना असूनही तिची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयशी ठरलं आहे, अशी टीकाही गांधी यांनी यावेळी केली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर आज राज्यसभेतही चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना भाजपा खासदार किरण चौधरी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारनं महत्वपूर्ण पावलं उचलल्याचं प्रतिपादन केलं. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या चर्चेवेळी बेरोजगारी, महागाई आणि रुपयांची घसरण हे मुद्दे यावेळी उपस्थित केले. खरगे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या 10 वर्षाच्या काळात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रणित सरकारच्या तुलनेत 57% जास्त आहे, असं गोयल म्हणाले. तसंच विरोधी पक्ष महाकुंभमेळ्यात घडलेल्या दुर्घटनेचं राजकारण करत असल्याचा आरोपही गोयल यांनी केला. राव सरकारच्या गेल्या 5 वर्षात शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात किरकोळ वाढ झाली असून दर 5 पैकी 2 शेतकरी कर्जबाजारी आहेत, अशी टीका डेरेक ओ ब्रायन यांनी केली. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 आज लोकसभेत सादर करण्यात आलं. गुजरातमध्ये आणंद इथं हे विद्यापीठ स्थापन होणार असून सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट गाठण्याच्या हेतूनं व्यवस्थापकीय आणि तांत्रिक शिक्षण तिथं दिलं जाईल. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी विधेयक सभागृहात सादर केलं. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे संसदीय मर्यादांचा भंग झाला आहे असा दावा करणारी नोटीस भाजपाच्या खासदारांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्याकडे दाखल केली. त्यांचं वक्तव्य हे संसदीय नियम शिष्टाचाराचा भंग असल्याचं यात म्हटलंय. या नोटीशीची दखल घेऊन सोनिया गांधी यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी या खासदारांनी केली आहे. अशाच प्रकारची नोटीस अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांच्याविरोधात भाजपा खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे दिली आहे. देशातल्या रेल्वेच्या विकास आणि कार्यक्षमता वाढीसाठी अर्थसंकल्पामध्ये 2,52,200 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यापैकी नवीन रेल्वे मार्गांसाठी 32,235 कोटी रुपये, मार्गिकांच्या नूतनीकरणासाठी 22,800 कोटी आणि रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी 32,000 कोटींची तरतूद आहे. 16,240 कोटींची नवीन रेल्वे मार्गिकांची कामं सुरू आहेत. या आर्थिक वर्षात 50 नव्या नमो भारत गाड्या, 100 नव्या अमृत भारत गाड्या आणि 200 नव्या वंदे भारत गाड्या सुरू करण्याची योजना आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यात रेल्वेसाठी एकंदर 23,778 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. राज्यात एकंदर 1,70,000 कोटी रुपयांचं काम सुरू असल्याचंही त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात करार झाला आहे. त्यानुसार या प्रकल्पांमधला राज्याचा वाटा रिझर्व्ह बँक उचलणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. अमृत स्थानक योजनेअंतर्गत राज्यातली नवी 132 स्थानकं विकसित केली जाणार आहेत. गेल्या 10 वर्षात राज्यात 2100 किलोमीटर लांबीचे नवे रेल्वेमार्ग तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईतल्या मुंबई सेंट्रल, वांद्रे, जोगेश्वरी, वसई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, परळ, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, पनवेल या टर्मिनलची क्षमता वाढवण्यात येणार आहे. याशिवाय तुमसर वडसा आमगाव कळमना या स्थानकात गोदाम सुरू करणार असल्याचंही ते म्हणाले. कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी 7 ते 8 स्थानकांवर उच्च श्रेणी विश्रामगृह उभारली जातील. ती ताशी 50 रुपये शुल्क देऊन प्रवाशांना वापरता येतील असं कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलं. राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार एकसमान टोल आकारणी धोरण तयार करण्याचा विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ते बोलत होते. रस्त्यांच्या परिस्थितीविषयी प्रवाशांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन सरकार संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करत आहे असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिव्यांग उमेदवारांना कुठल्याही विशिष्ट निकषाची पूर्तता न करता परीक्षेसाठी लेखनिक सुविधा द्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले. यापूर्वी केवळ 40% दिव्यांगत्व असणाऱ्या लेखनिक वापरण्याची मुभा होती. लेखनिकांसाठी असलेला वैधता कालावधी वाढवण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले. एका उमेदवारानं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले. 2 महिन्यात या सर्व निर्देशांचं पालन करा असं न्यायालयानं म्हटलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आज संपला. 69 विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होऊन शनिवारी मतमोजणी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष JP नड्डा, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी विविध ठिकाणी रोड शो केले. उत्तर प्रदेशात महाकुंभदरम्यान चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या ढिसाळ व्यवस्थापनासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आली होती. हा सारा प्रकार चिंताजनक आहे, मात्र याचिकाकर्त्याने या संदर्भात प्रथम अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे दाद मागावी असं न्यायालयानं सांगितलं. उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसऱ्या अमृत स्नानाला 2,33,00,000 अधिक भाविकांनी स्नान केलं. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून आजचे अमृत स्नान सुरळीतपणे पार पडले. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी त्यांच्या निवासस्थानी उभारलेल्या वॉर रूममधून सुरक्षा परिस्थितीचे नियमित निरीक्षण केले. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या या महाकुंभ मेळ्याला आतापर्यंत 37 कोटीहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलं आहे. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आज 7व्या दिवशी विविध संघांनी आपल्या खेळाचं शानदार प्रदर्शन केलं. सेनादल संघानं 22 तर कर्नाटकानं 19 सुवर्णपदकं मिळवली आहेत, तर महाराष्ट्र 15 सुवर्णांसह 3रा स्थानावर आहे. मात्र 26 रौप्य आणि 20 कांस्यपदक जिंकून महाराष्ट्रानं सर्वाधिक 61 पदक जिंकली आहेत. मणिपूर 11 सुवर्णपदकांसह 4थ्या तर मध्यप्रदेश 10 सुवर्णपदकांसह 5व्या स्थानावर आहे. तामिळनाडू आणि दिल्लीनंही स्पर्धेत चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आहे. तामिळनाडूनं 9 तर दिल्लीनं 7 सुवर्णपदकं जिंकली आहेत. याशिवाय हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशाचे संघ देखील पदक तालिकेत पहिल्या 10 संघांमध्ये आहेत. सिरियात एका कार स्फोटामध्ये 19 जण ठार झाले असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट मानबीज शहराच्या बाहेरील भागात महिला कृषी कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनाजवळ झाला होता. 5 वर्षांपूर्वी 6% असणारा देशातला बेरोजगारीचा अंदाजे दर कमी होऊन गेल्या आर्थिक वर्षात 3.2% झाला आहे असा विश्वास केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पॅकेजमध्ये जाहीर झालेल्या 5 योजनांचा फायदा सुमारे 4 कोटी तरुणांना पुढच्या 5 वर्षांमध्ये होईल असं त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला सुरुवात. केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,50,00,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद. या वर्षात 200 वंदे भारत आणि 100 अमृत भारत गाड्या सुरू होणार. 40% कमी दिव्यांगत्व असलेल्यांनाही लेखनिक सुविधा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची मुदत संपली, बुधवारी मतदान. आणि 15 सुवर्णपदकांसह सर्वाधिक 61 पदक मिळवलेला महाराष्ट्र राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या पदक तालिकेत 3रा स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.